आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. पासपोर्ट रद्द करपी दाखल्याचेर विदेशांत वचपा खातीरचो व्हिजा वा ओसीआय कार्ड दिवपी निर्णयाचो बऱ्याच गोंयकारांक लाव जातलो. गोंयकारांक ताकाय दिवपी निर्णय घेतिल्ल्यान हांव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी घरमंत्री अमित शाह हांचे उपकार मानता अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. विदेशांत नोकरी करपा खातीर बऱ्याच गोंयकारांनी पुर्तुगीज पासपोर्ट घेतल्या. भारतीय कायद्या प्रमाण तांचो भारताचो पासपोर्ट रद्द जाता. भारताचो पासपोर्ट रद्द जाल्ल्यान विदेशांत वचपा खातीर तांकां व्हिजा मेळनाशिल्लो. व्हिजा मेळपाक आडखळ आसतना तांकां ओसीआय कार्ड सुद्धा मेळनाशिल्ले. हो प्रस्न बरोच तेप प्रलंबीत आशिल्लो. पासपोर्ट रद्द जाल्ल्याच्या दाखल्याचेर विदेशांत वचपी व्हिजा तशेंच ओसीआय कार्ड दिवपाचो निर्णय केंद्र सरकारान घेतला. पुर्तुगेज पासपोर्ट धारकांचो व्हिजा मेळपाचो प्रस्न सुटावो जावपा खातीर राज्य सरकाराचे बरेच तेप यत्न आशिल्ले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी लोकसभा वेंचणुके पयली केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची भेट घेतिल्ली. मोदीची गॅरंटी वेंचणुके उपरांत सुद्धा दिल्ली आश्वासना पुराय करता अशें मुखेलमंत्र्यांनी याविशी प्रतिक्रिया उक्तायतना म्हळा. कितलोसोच तेप रस्त्या कुशीक पार्क करून दवरिल्ली वाहनां काडपाच्या दिकेन फोंड्या नगरपालिकेन म्हत्वाची पावलां उखल्ल्यान बेवार्शी गाडयांचे नोटीसी चिकटावन तांच्या मालकांक ह्यो गाडयो बेकोबेक घालोवपाविशी पालिकेन शिटकावणी दिल्या. लागीं 22 वाहनांचेर नोटीसी चिकटायल्यात. ह्या बेवार्शी गाडयांमदी 16 चारचाकी ल्हान गाडयो 3 दोनचाकी 2 बसी आनी 1 रिक्षेचो आसपाव आसा. फोंड्यान पालिकेच्या मार्च म्हयन्यांतल्या बसकेन तो थाराव घेतिल्लो. नव्यो पार्कींग जागा निश्चित करप तशेंच फोंड्या शारांतली पार्कींग वेवस्था सुरळीत करूंक पालिका मंडळान पावलां उखल्ल्यात. अन्न आनी वखदां प्रशासन संचालनालयान मनशाच्या दुदाचो बेकायदेशीर वेपार करतल्यांचेर कारवाय करपाची शिटकावणी दिल्या. भारतीय अन्न सुरक्षा आनी मानक प्राधिकरण FSSAI कायदो 2006 नेमाप्रमाण मानवी दुदाचेर प्रक्रिया करपाक वा विक्री करपाक परवानगी ना हाची अन्न वेवसायिकांनी नोंद घेवची. मानवी दूद आनी ताच्यापासून तयार केल्ल्या उत्पादनाचो वेपार करपाक कायद्यान बंदी आसा. ह्या कायद्याचे उल्लंघन करून वेपार करप्यार कारवाय जातली अशें अन्न आनी वखदां प्रशासन संचालनालयान कळीत केला. आधार कार्ड रेशन कार्डाक जोडपाक 30 जून 2024 मेरेन मुजत वाडयल्या. नागरी पुरवण आनी गिरायक वेव्हार खात्यान आधार कार्ड रेशन कार्डाक लिंक करूंक नाशिल्ल्या सगळ्या पात्र रेशन कार्ड धारकांक 30 जून 2024 मेरेन आपले आधार कार्ड रेशन कार्डाक जोडपाची विनंती केल्या. अशा रेशन कार्ड धारकांनी आपले आधार कार्ड संबंधित तालुक्यांतल्या नागरी पुरवण कार्यालयांत सुपूर्द करचे. 30 जून 2024 मेरेन आपले आधार कार्ड रेशन कार्डाक जोडूंक नाशिल्ल्यांची नावां रेशन कार्ड तपशिलांतल्यान वगळपाक इतली आनी वगळायिल्ली नावां परत घालपा खातीर योग्य कारण दिवचे पडटले. अंदू एब्रील म्हयन्यांत देशांतल्या उद्देगीक उत्पादन निर्देशांकांत फाटल्या वर्सा एब्रील म्हयन्याच्या तुळेंत 5% वाड जाल्या एब्रील 2023 वर्सा उद्देगीक उत्पादन दर 4.6% आशिल्लो. सांख्यिकी आनी कार्यावळी अंमलबजावणी मंत्रालयाच्या आंकड्या प्रमाण एब्रील 2023च्या तुलनेत अंदू एब्रीलांत खण क्षेत्रांतल्या वाडीचो दर 6.7% चड आसा. उत्पादन क्षेत्रांत 3.9% वाड जाल्यार वीज क्षेत्रांत ह्या काळांत 10.2% वाड जाल्या. गिरायक आधारीत वर्गीकरणाचेर आधारित हे वाडीची 3 मुखेल कारणां म्हळ्यार प्राथमीक वस्तू, मुळाव्या साधन सुविधा क्षेत्रांतले उत्पादन वस्तू आनी गिरायक टिकाऊ वस्तू. पूण औद्योगिक उत्पादन वाढ म्हयन्या दर म्हयन्याच्या आधाराचेर 3 म्हयन्याच्या निचांकी पातळीचेर आयल्या. मार्चान 5.4%, फेब्रुवारी 2024 5.6% तुलनेत एब्रीलांत आयआयपी 5% घसरला. एमएससी नर्सिंग आणि पोस्ट बेसिक डिप्लोमा नर्सिंग अभ्यासक्रम वर्ष 2024-2025 प्रवेशा खातीर अर्ज आणि माहिती पुस्तिका 1 जुलै सावन नर्सिंग शिक्षण संस्था बांबोळे हांगा कार्यालयीन कामाच्या वेळेन म्हळ्यार सकाळी 10 ते सांजवेळ 4 वरां मेरेन शेनवारा सकाळी 10 ते दनपरां 2 वरां मेरेन विकपाक उपलब्ध आसतली अशें भलायकी सेवा संचालनालयाच्या भलायकी शिक्षण मंडळान कळीत केला. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.